पाठ्यपुस्तक पाठ पाच अतुल्य भारत एक भारताविषयी ख ऐकूया.
भारतातील काही आश्चर्ये. भारत देश हा आकारानं मोठा असल्याकारणाने देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये सूर्योदयाची म्हणजेच सूर्य उगवण्याची वेळ वेगवेगळी असते. भारतातील सेवन सिस्टर्स म्हणजेच भारताच्या ईशान्येकडील राज्यात सर्वात आधी सूर्यदर्शन होते. भारताच्या अरुणाचल प्रदेश ह्या प्रांतातील दोंग या छोट्याशा गावी सूर्यकिरणे सर्वप्रथम पडतात. समुद्र सपाटीपासून 1240 मीटर उंचीवर असलेल्या व लोहित आणि सती या नद्यांच्या संगमावर वसलेल्या या गावात भारतातील इतर शहरांच्या तुलनेत सर्वसाधारणपणे 1 ते 1.5 तास आधी सूर्योदय होतो. नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या या गावातील सूर्योदय पाहण्यासाठी पर्यटक नेहमीच गर्दी करतात.
दळणवळणाची पुरेशी साधने उपलब्ध नसल्याने 1963 मध्ये भारताचे पहिले रॉकेट अर्थात अग्निबाण सायकलवरून नेण्यात आले होते.
जगातील सर्वात उंचीवर बांधण्यात आलेले क्रिकेटचे मैदान भारताच्या उत्तरेकडे असलेल्या हिमाचल प्रदेशातील चैल येथे आहे. हे ठिकाण समुद्र सपाटीपासून 2444 मीटर उंचीवर आहे.
भारतातील सर्वात उंच ठिकाण म्हणजे समुद्र सपाटीपासून 28,169 फूट उंचीवर असलेले कांचनगंगा शिखर, तर समुद्र सपाटीपासून सर्वात खाली असलेला भारतातील भूभाग म्हणजे केरळमधील कुट्टनाड. येथे समुद्र सपाटीपासून 4 ते 10 फूट खाली भातशेती केली जाते.
राजमा भात हा उत्तर भारतातील लोकप्रिय खाद्यप्रकार, पण हे राजम्याचे दाणे भारतीय नसून मेक्सिकोची देणगी आहे. आणि जो बटाटा आपण अगदी उपवासालाही खातो तो तर पोर्तुगालमधून भारतात आला.
भारतात 1652 भाषा व पोटभाषा बोलल्या जातात. त्यापैकी भारतीय घटनेने 22 भाषांना अधिकृत प्रादेशिक भाषांचा दर्जा दिला आहे. भारतात सर्वाधिक म्हणजे 41% लोकांकडून बोलली जाणारी भाषा म्हणजे हिंदी. ती खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर बंगाली, तिसऱ्या क्रमांकावर तेलुगू आणि चौथ्या क्रमांकावर मराठी आहे.